चीनीमंडी.com पॉडकास्ट।
आता 42 योजनांची माहिती मोबाईल स्क्रीनवर। कोरडवाहू शेतीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी एकाच पिकावर अवलंबून आहे। विविध कारणांमुळे पिकांच्या उत्पादकतेत घट झाल्यास शेतकऱ्यांमध्ये नैराश्य वाढून आत्महत्येसारखे प्रकारही घडतात। यामुळेच यवतमाळ जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून योजनांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यात आली आहे। व्हॉट्सअपवर योजना किंवा स्कीम असं टाईप करून पाठवताच तब्बल 42 योजनांची माहिती मोबाईल स्क्रीनवर उपलब्ध होते। हे नवतंत्रज्ञान विकसित करण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी पुढाकार घेतला आहे। या 42 योजनांमध्ये मृद आणि जलसंधारणासह पाणलोट विकास, वसुंधरा राष्ट्रीय फळबाग अभियान, कृषी यांत्रिकीकरण, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, प्रधानमंत्री किसान मानधन, वनशेती, शेततळे, मिनी राईस मिल अशा योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे। राज्यात पहिल्यांदाच राबवण्यात आलेल्या या उपक्रमांची अमरावती विभागीय आयुक्तांकडून देखील दखल घेण्यात आली आहे। आपल्या व्हॉट्सअपवरून 9404 39 6 11 9 या क्रमांकावर योजना किंवा स्कीम असं लिहून पाठवावं। त्यानंतर लगेच 42 योजनांची माहिती, त्याच्या लाभासाठी लागणारे दस्तऐवज अशी सारी माहिती मोबाईल स्क्रीनवर उपलब्ध होते। ज्या योजनेची माहिती हवी आहे त्याचा कोड परत त्याच क्रमांकावर व्हॉट्सअप करावा लागतो।